भाई ये हवाएं तो मुझे यानी कि आपकी फेवरेट आकांक्षा को यहाँ पर लेके आई है आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सो जसं की मगाशी जाताना मी बोलले होते की राजकारण एंट्री करणार आहे आपल्या पडद्यावर, तो बात ये है भाई की हमने बॉलिवूड में हर एक फील्ड के बारे में रियल स्टोरीज देखी है आणि आता आपल्याला पाहायला मिळणार आहे देशामधल्या मोठमोठ्या पॉलिटिशियन्सच्या बायोपिक्स। येस, आणि यात सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग यांच्या बायोपिकची। हो, आणि या मूवीमध्ये प्राईम मिनिस्टर यांचा रोल आपले अनुपम खेर प्ले करताना आपल्याला दिसणार आहे, त्याचा फर्स्ट लुक सध्या खूप जास्त चर्चेत आहे आणि खरंच म्हणजे अनुपम खेर तर एक्झॅक्टली मनमोहन सिंग यांच्या सारखेच दिसत आहेत। सो येस, आता प्रत्येकालाच ही बायोपिक कधी येते आहे याची एक्साइटमेंट आहे, बिकॉज टायटल वरूनच क्युरियोसिटी जी आहे ना ती खूप जास्त वाढली आहे। खैर, अब मूवी रिलीज होने में तो अभी टाइम है, लेकिन सुपरहिट ट्रैक्स के आने में बिल्कुल टाइम नहीं है। सो एंजॉय कीजिए और सुनते रहिए 93.5 रेड एफएम, बजाते रहो।